सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट।
हाय नमस्कार, मी आहे अमृता खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन कलाकार श्रुती सोबत
ऍक्शन।
पहिल्यांदा आयुष्यात एवढी वर्ष मी काम करते इंडस्ट्रीमध्ये पण कधी क्लॅप दिला नाहीये। सो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, कधीतरी कलाकारांनी स्वतः ऍक्शन बोलले आणि स्वतः वा हे मला खूप आवडलं, मी हे घेऊन जागली घरी।
आणि अमृता मला सर्वात आधी सांग की तसं आम्हाला माहिती की तुला पुण्यात यायला खूप आवडतं, तू पुण्याची लाडकी आहेस, पण मेन म्हणजे मला सांग की तुझा जन्म कुठला आहे आणि त्यावेळेसची काही आठवण आम्हाला सांगू शकतेस का?
माझा जन्म मुलुंड मुंबई इथला आहे, कारण माझी आई मुलुंडची आहे आणि त्याच्यानंतर आम्ही, मला जेवढं आठवतं, विलेपार्लेला राहायचो आम्ही नरीमन रोडला आणि तिकडे आमचा अत्यंत मोठा असा फ्लॅट होता, जवळपास 5 BHK वगैरे, आणि माझे आजोबा आजी माझ्या 4 आत्या आम्ही असे सगळी मोठी जॉईंट फॅमिली राहायचो। पण आजोबा गेले आणि त्याच्यानंतर मग ऑब्व्हियसली माझ्या आत्यांची लग्न झाली आणि त्याच्यानंतर मग ते घर खूप मोठं वाटायला लागलं। मग आम्ही अंधेरी ईस्टला, मी, माझे डॅड, माझी धाकटी बहीण आणि माझी आई आणि आजी असे राहायला लागलो। आणि त्याच्यानंतर मग अंधेरी ईस्टवरून मला आठवतं मग आम्ही डायरेक्ट पुण्यात कोथरूड इथे फ्लॅट घेतला। आणि जनरली असं म्हटलं जातं की मुंबई ही स्वप्ननगरी आहे, पण माझ्यासाठी माझी स्वप्ननगरी हे पुणे आहे, कारण मी इथे मागितलेली म्हणजे प्रत्येक गोष्ट, माझं प्रत्येक स्वप्न इथे पूर्ण झालेलं आहे। आणि दशभुजा गणपतीकडे मी लहानपणापासून जाते आणि त्याच्याकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट मला मिळाली आहे।
फिल्मच्या आधी जर आपल्याला अमृताला शोधायचं असेल तर दशभुजा गणपतीला जाऊन बसा, ती नक्की तिकडे येईल। कोणता बर्थडे तुझ्या लक्षात आहे लहानपणीचा?
माझा एक बर्थडे मला अत्यंत लक्षात आहे जो मम्मी मला सांगते की तुझा पहिला बर्थडे होता आणि जवळपास 40 लोक घरात आलेली अँड मम्मा वॉज प्रेग्नंट विथ आदिती, यु नो, आणि तिने एवढं काम केलेलं, बिर्याणी वगैरे अशी सगळी बनवलेली, तिने एवढं काम केलेलं की डायरेक्ट 2 दिवसात आदितीचा जन्मच झाला। सो आय एक्झॅक्टली, सो म्हणजे मम्मी मला म्हणते की तुझा तो बर्थडे मी आयुष्यात विसरणार नाही आहे। त्याच्यानंतर एक पॉईंट असा होता आमच्या लाईफमधला की आदिती आणि मी, आम्ही एकत्र बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आणि तेव्हा ना असं वाटायचं की तिला तिचा केक मिळायला पाहिजे आणि मला माझा केक मिळायला पाहिजे, पण आज असं वाटतं की यार आम्हाला नको आहे ते वेगळे केक्स, माहिती आहे का? तो एकच केक एकच दिवशी आम्ही जसं साजरा करायचो, कधीतरी आम्ही माझ्या बर्थडेला साजरा करायचो आणि पुढच्या वर्षी तिच्या बर्थडेला आम्ही साजरा करायचो, कारण मी 23rd November आणि ती 26th November।
बरं मला सांग की लहानपणीची एखादी खेळणी तू सांभाळून ठेवली आहेस का आणि तू काय खेळ खेळायचीस? भातुकली खेळायचीस, डॉल सोबत खेळायचीस?
अगं मला ना, मी तुला सांगते, मी बार्बीजच्या खूप हालत केल्या आहेत ग। एका पॉईंट नंतर पप्पा आणि मम्मीनी मला बार्बीज आणणं सोडून दिलं। मला असं वाटायचं की बार्बीचे केस वाढतात, सो मी तिचे केस कापून टाकायचे। बरं मग मी ना तिला कपडे शिवायचे आणि ते शिवता शिवता बिचारीचं अंग शिवलं जायचं, माहिती आहे? मला असं वाटायचं आणि ना मी असं तिचे ते पाय चावायचे मी, सो असं सगळं खूप केलेलं आहे। सो बिचाऱ्या त्या बार्ब्या ज्या इतक्या गोड दिसतात त्या हिडियस दिसायला लागायच्या। आणि ना त्याच्यानंतर मग पप्पानी बघितलं की बार्बीची मी काय हालत करते, त्याच्यानंतर त्या ड्युप्लिकेट बार्बी मिळायच्या ना 150-200 रुपयाला, ते पप्पा घेऊन यायला लागले, माहिती आहे? पण मग मला कळायला लागलं हिचं काहीतरी ना फेशियल प्रॉब्लेम झाला आहे आणि ही खूप जाड दिसते आणि हिचे केस बार्बी सारखे सिल्की नाही आहेत। आणि मग ते मग मी हट्ट करायचं की मला बार्बीच पाहिजे। मी ती प्राइसिंग आहे ना ती पाठ करून ठेवलेली, 999 दिसलं म्हणजेच ती ओरिजिनल बार्बी आहे।
खर तर मी अमृताला अमृता पण म्हणत नाही, मी तिला अमरू म्हणते कारण ती मला श्रू म्हणते आणि मला ते फार आवडतं कारण ती फार गोड हाक मारते, ए हाय श्रू वगैरे असं म्हणून। मला वाटतं तुला ना पेट नेम द्यायची सवय।
तुला माहिती आम्ही नच मध्ये होतो ना, करिश्मा त्यांना हेच म्हणायची, मला एक ना ही माझी आहे हे करायला ना मला तिला एक पेट नेम द्यावं लागतं। लाईक अदूला पण मी अद्या मुची, कारण ती आली की मी तिचे प्रचंड किसेस घेते, सो मी तिला मुची म्हणते किंवा मग मम्मी आहे तिला ममलीना म्हणते किंवा मम्या म्हणते। आणि ज्यांना मी पेट नेम दिलं ना म्हणजे ते माझ्या एरियामध्ये आले असं आहे, ते
कन्फर्मेशन मिळालेलं आहे आपलं। पण तुला माहिती माझी लहानपणी एक सवय होते की मी ना आई माझी शाळेला जायची आणि घरात कोणी नसायचं मग मी तिचं मंगळसूत्र काढायचे, मी साडी नेसून मंगळसूत्र घालून बघायचे, ओगो बाई मी किती सुंदर दिसते वगैरे, मी कशी दिसेल।
हे जे मुलींसारखे आपण नखरे असतात ना, ते मी कधीच केले नाही आहेत. टिपिकल मुलांबरोबर फाईट्स पिकअप करणं. तिची एक बेस्ट फ्रेंड होती आणि आम्ही ना विले पार्लेला जेव्हा मी लहान होते ना तेव्हा त्यांचे ट्विन्स होते आणि ते आमच्या रिक्षात यायचे आणि ते शेअरिंग होतं. तर मला असं वाटायचं ही माझी रिक्षा आहे आणि अमेय अक्षय त्यांचं नाव होतं आणि मी त्यांना कुदव कुदव कुदवायचे. लिटरली मी त्यांना इतकी मारायचे ना, लाता बुक्क्यानी मारायचे. मी खूप मार खाल्ले ग, मी खूप मार खाल्ले. पण एक होतं की तेव्हा ना म्हणजे मी लहान होते ना तेव्हा माझी खूप ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट नव्हती असं मी म्हणेन. कारण म्हणजे समजा मी चमचा लिंबूमध्ये हरले तर मम्मी ना एक गिफ्ट रेडी ठेवायची. अगं ते ॲक्च्युली जरी तू हरलीस ना तरी हे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट दिलंय आणि जर मला ते मिळालं नाही तर मी गच्चीत जाऊन लपायचे. 93.5 रेड एफएम बजाते रहो. Got it.